chinimandi.com podcast.
फ्रान्स बिटाच्या उत्पादनात 15% घट होण्याची शक्यता. फ्रान्सच्या कृषी मंत्रालयाने मंगळवारी मुसळधार पाऊस आणि दुष्काळामुळे बिटाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कृषी मंत्रालयाने बिटाच्या 32.2 मिलियन टन इतक्या उत्पादनाचा अंदाज वर्तवला, जो 2019 38 मिलियन टनापेक्षा जवळपास 15% कमी आहे. मासिक रिपोर्टमध्ये कृषी मंत्रालयाने युरोपीय संघाच्या सर्वात मोठ्या धान्य उत्पादक फ्रान्समध्ये यावर्षी गव्हाचे पीक 29.5 मिलियन टन होण्याची शक्यता वर्तवली आहे, जी गेल्या महिन्याच्या अनुमानित 29.7 मिलियन टन आणि 2019 39.6 मिलियन टनापेक्षा खाली आली आहे. मोठ्या पावसामुळे लागवडीमध्ये बाधा आली. यावर्षी बिटाचे दुष्काळ आणि जॉन्डिसमुळे खूप मोठे नुकसान झाले.